येशू कोण आहे? हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तुमचं उत्तर केवळ तुमचं मत असता कामा नये. त्या प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत जी एखाद्या व्यक्तीच्या अथवा धर्माच्या व्यक्तिनिष्ठ, निराधार आणि पडताळणी न करता येणाऱ्या मतापेक्षा अधिक काही नसतील. तथापि येशू नेमका कोण आहे याचं उत्तर वस्तुनिष्ठ, तथ्यवाचक सत्य असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पवित्र शास्त्र म्हणजेच बायबल हे ते सत्य आहे. प्रभू येशू कोण आहे? पवित्र शास्त्र आपल्याला या प्रश्नाचं एकमेव खरं उत्तर देतं. प्रेषित पौलानं लिहिलंय दुसरं तिमथ्याचं पत्र 3:16. पहा, प्रत्येक शास्त्रलेख हा परमेश्वर प्रेरित आहे. ईश्वर प्रेरित पवित्र शास्त्र, उत्पत्ती ते प्रकटीकरण या पुस्तकामध्ये हे शिकवतं की येशू हा अनादिकाळापासून तो सनातन भविष्यकाळापर्यंतचा परमेश्वर आहे. पवित्र शास्त्र घोषणा करतं, प्रकटीकरण 1:8, की तो जो आहे, जो होता व जो येणार, जो सर्वसमर्थ, अल्फा व ओमेगा आहे, म्हणजे पहिला आणि शेवटला, आदी आणि अंत. पवित्र शास्त्र येशूला परमेश्वर, उत्पन्नकर्ता, थोर मेंढपाळ, प्रभू, तारणकर्ता, देवाचा कोकरा, प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा, इम्मॅन्युएल म्हणजे आपल्याबरोबर देव, त्राता, महायाजक आणि पुनरुत्थान व जीवन म्हणून ओळखतं. प्रभू येशू निर्माणकर्ता होता. योहानाच्या पुस्तकामध्ये 1:14 काही अवतरणं पहा तुम्ही. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता. तोच प्रारंभी देवासह होता, सर्व काही त्याच्याद्वारे झाले. शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह आणि सत्य यांनी परिपूर्ण होता. कलसेकरास पत्र 1:16-17 याकडे लक्ष द्या. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले, जे काही आहे ते सर्व त्याच्या मध्ये निर्माण झाले, सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. प्रभू येशू हा अवतरणामध्ये मी आहे असा तो आहे. म्हणजे काय? ख्रिस्तपूर्व जवळजवळ 1450 प्रभूचा दूत म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं जळत्या झुडपातून मोशेला हाक मारली आणि त्यावेळेला स्वतःची ओळख मी आहे अशी करून दिली. मी जो आहे तो आहे. निर्गमाच्या पुस्तकामध्ये 3 आपल्याला हे वाचायला मिळेल. योहानकृत शुभवर्तमानामध्ये 8 प्रभू येशून स्वतःची ओळख अब्राहमापूर्वी म्हणजेच ख्रिस्तपूर्व 2100 आधी, म्हणजेच आजपासून जर मोजलं तर तब्बल 4,500 आधी, आणि यहुदी लोकांच्या पूर्वी अस्तित्वात असलेला थोर मी तो आहे, मी आहे अशी घोषणा केली. यहुद्यांनी त्याच्याकडे परमेश्वर असल्याचा दावा करणारा या दृष्टीनं पाहिलं आणि त्याला मृत्यूदंड देण्यासाठी त्यांनी दगड उचलले. नंतर येशून म्हटलं योहानाच्या पुस्तकात 10:30-31 की मी आणि पिता एक आहोत, आणि असं म्हटल्यावर यहुद्यांनी पुन्हा दगड उचलले. प्रभू येशू ख्रिस्त त्याचं अस्तित्व जुन्या करारामध्येही दिसतं. परमेश्वर पित्याला कुणीही पाहिलेलं नाही आपण सर्व जाणतो. योहानाच्या पुस्तकात 1:18, 6:46, तथापि परमेश्वर जो पूर्व देहधारी येशू बेथलेहेममध्ये जन्मण्यापूर्वी जुन्या कराराच्या काळात अनेक लोकांना दिसला. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 16:21 दासी हगारला, निर्गमाच्या पुस्तकात 3 मोशेला, शास्त्रीच्या ग्रंथामध्ये 6 गिदोनाला, शास्त्रीच्या पुस्तकामध्ये 13 शमशोनच्या पालकांना प्रभूच्या दूताच्या रूपामध्ये तो प्रकट झालेला आहे. प्रभू येशू उत्पत्तीच्या ग्रंथात 18:22 अब्राहमाला आणि उत्पत्तीच्याच 31:32 याकोबालाही प्रकट झाल्याचे उल्लेख आहेत. आणि यशयाच्या पुस्तकामध्ये, यशयाच्या ग्रंथामध्ये 48:12-19 म्हणजे यशयाचा ग्रंथ जवळजवळ लिहिलेला आहे 700 त्यामध्ये प्रभू येशूचा त्रैक्यामधील एक, म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे जे त्रैक्य आहे त्यातला एक म्हणून उल्लेख आहे. प्रभू येशू हा एक भाकीत केलेला होता, म्हणजे ज्याच्याबद्दल आधीच भविष्यवाणी वर्तवलेली होती. शेकडो वर्षांपूर्वीच्या जुन्या करारातील 300 अधिक भविष्यवाण्या प्रभू येशूच्या जन्माचं आणि जीवनाचं आणि मृत्यूचं पुनरुत्थानाचं वर्णन करतात. स्तोत्र 22 मधील काही भविष्यवाण्या त्याला क्रुसावर चढवण्याचं भयानक असं वर्णन देतात, जे स्तोत्र तब्बल ख्रिस्तजन्माच्याही पूर्वी 1000 वर्ष आधी लिहिलं गेलं होतं, ज्यामध्ये त्याला दगडमार करून मृत्यूदंड दिला जाईल असंही म्हटलेलं आहे. स्तोत्र 22 त्या भविष्यवाण्यांची पूर्तता मत्तयाच्या पुस्तकामध्ये मत्तयाच्या शुभवर्तमानात 27 नोंदवली आहे. प्रभू येशू ख्रिस्त मानवरूपी परमेश्वर झाला, संदेष्टा यशयानं भाकीत केलं. यशयाचा ग्रंथ 9:6 की आपल्यासाठी एक पुत्र एक मूल जन्माला येईल, आपल्याला एक पुत्र दिला जाईल. यशयानं त्या एका सामर्थ्यशाली परमेश्वराची ओळख पटवून दिली. अनंत काळचा पुत्र बेथलेहमात जन्मलेला बाळक म्हणून देण्यात आला, म्हणजे प्रभू येशू त्याच्या जन्माच्याही आधीपासूनच अस्तित्वात होता. सनातन काळापासून परमेश्वराचा पुत्र ही पदवी जन्मापेक्षाही त्याच्या पदाचं वर्णन करते. याचा अर्थ असा नाही की तो बेथलेहमात जन्म घेतल्यावर अस्तित्वात आला. प्रेषित पौलानं लिहिलेलं आहे फिलिप्पीकरसपत्र 2:5-8, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाईही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचं असणं हा लाभ आहे असं त्यानं मानलं नाही, तर त्यानं स्वतःला रिक्त केलं, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचं असं स्वरूप त्यानं धारण केलं आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्यानं मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण सोसलं, इथपर्यंत आज्ञापालन करून त्यानं स्वतःला लीन केलं. प्रभू येशू परमेश्वर असतानाही संपूर्ण मानव बनला. सनातन म्हणजेच अगोदरच अस्तित्वात असलेला हा येशू स्वर्गातून मानव होण्यासाठी खाली आला. योहानाचं पुस्तक 3:13-31 पहा. योहानाच्याच शुभवर्तमानामधलं 6:33-38 पहा. प्रभू येशू एकाच वेळी परमेश्वरही आहे आणि मानव असं दोन्हीही आहे. प्रभू येशूनं अद्भुत कार्य केली. त्याची पुष्कळ अद्भुत कार्ये बायबलमधल्या नवीन करारात नोंदवलेली आढळतात. त्याच्या दाव्यांसह 3 नाट्यमय अद्भुत कार्य होती. त्यानं आश्चर्यकारकरित्या 5,000 लोकांना जीव घातलं आणि नंतर म्हटलं, मीच जीवनाची भाकर आहे. योहानाचं पुस्तक 6:35. त्यानं एका अंध माणसाला बरं केलं आणि म्हटलं, मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. योहानाचं शुभवर्तमान 9:1-8. आणि योहानाचं शुभवर्तमान 11:25 तो म्हणतोय की पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावरती विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. मग प्रभू येशू त्याचा मित्र लाजर याच्या कबरीकडे चालत गेला, जो 4 मृत होता, आणि त्या लाजराला त्यानं पुन्हा जिवंत केलेलं आहे. प्रभू येशूनं आजारी अपंग बहिरे मुखे कुष्ठरोगी अनेकांना बरं केलं. पाण्याचं त्यानं द्राक्षारसात रूपांतर केलं. तो पाण्यावरती चालला आणि त्यानं समुद्र शांत केला. मत्तयाच्या पुस्तकात 9:2-7 अशा लोकांबद्दल सांगितलंय ज्यांनी एका पक्षाघाती माणसाला येशूकडे आणलं. तो त्याला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. त्याकाळच्या धार्मिक पुढाऱ्यांना वाटलं की ही ईश्वर निंदा आहे, कारण फक्त परमेश्वरच पापांची क्षमा करू शकतो. प्रभू येशून त्यांना विचारलं, कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असं बोलणं किंवा उठून चाल असं बोलणं यातून कुठलं सोपं? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावं म्हणून. आणि मग तो पक्षाघाती मनुष्याकडे वळून म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. आणि मग तो उठून आपल्या घरी गेला. प्रभू येशून हे सिद्ध केलं की तो परमेश्वर आहे. प्रभू येशून त्याचा जन्म जीवन आणि मरणाबद्दल जुन्या करारातल्या भविष्यवाण्या पूर्ण केल्या. तो परमेश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यानं अनेक अद्भुत कृत्य केली. तो अधिकारवाणीनं शिकवत असे. मत्तयाच्या पुस्तकातील 7:28-29 पहा. येशून हे सर्व बोलणं समाप्त केल्यावर असं झालं की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्रीय लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीनं शिकवत होता. आणि तो स्वतः पापरहित असं जीवन जगला, मानव असून सुद्धा. एब्री लोकास पत्र 4:15 पेत्राचं पहिलं पत्र 2:22 योहानाचं पहिलं पत्र 3:5 प्रभू येशू निष्कलंक मानवरूपी परमेश्वर म्हणून आपल्या पापांसाठी म्हणजे अखिल मानवाच्या पापांसाठी वधस्तंभावरती बलिदान देणारा परमेश्वराचा सिद्ध कोकरा बनला, यज्ञ बली बनला. पेत्राचं पहिलं पत्र 2:24 पहा. त्यानं स्वतः आपली पापं वधस्तंभावरती त्याच्या शरीरावर वाहून नेली यासाठी की आपण पापासाठी मरावं आणि नीतिमत्वासाठी जगावं. त्यामुळे दुसऱ्या यज्ञबलीची आता आवश्यकता माणसाला उरली नाही. प्रभू येशूला वधस्तंभी खेळण्यात आलं आणि तो मेलेल्यातनं उठला. पेत्राचं पहिलं पत्र 1:18 पहा. कारण वाडवडिलांच्या परंपरेनं चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने व रूपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्तानं तुम्ही मुक्त झाला आहात. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 10:39-43 पहा. त्यांनी त्याला खांबावर टांगून मारलं पण त्याला देवानं तिसऱ्या दिवशी उठवलं आणि त्यानं प्रकट व्हावं असं केलं. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावानं पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात. मला जे सांगण्यात आलं ते मी तुम्हाला सांगून टाकलं. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आलं. करिंथकरास पहिलं पत्र 15:3-4 लिहिलंय. प्रभू येशू कबरेतून उठला आणि परत स्वर्गात जाण्यापूर्वी अनेक साक्षीदारांनी त्याला पाहिलं. प्रभू येशू हा परमेश्वर पित्याकडे जाणारा एकमेव मार्ग आहे, कारण प्रभू येशून म्हटलं, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणीही जात नाही, किंवा माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. योहानाच्या पुस्तकामध्ये शुभवर्तमानात 14:6 हे नोंदवलं. इतक्या अधिकारवाणीनं जगाच्या इतिहासात असं प्रतिपादन करणारी दुसरी कुठलीही व्यक्ती नाही. प्रेषित पेत्र म्हणाला, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपलं तारण होईल असं दुसरं कोणतंही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेलं नाही. प्रेषित पौलानं लिहिलं, तिमथ्याचं पहिलं पत्र 2:5-6 ही वचनं पहा. कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. परमेश्वराकडे जाण्याचा प्रभू येशूचा मार्ग इतर सर्व धर्मांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. ते सर्व आपल्या पापाच्या समस्येवरती कोणताही उपाय देत नाहीत. ते शिकवतात की जर तुम्ही सामान्यतः तुमच्या चांगल्या आणि वाईटाच्या विविध परिभाषांनुसार चांगलं काम केलं तर देव पापाकडे दुर्लक्ष करतील आणि स्वर्गामध्ये प्रवेश देतील. प्रभू येशूचा मार्ग असा आहे की त्याच्यावरती विश्वास ठेवल्यामुळे तुमच्या पापांची किंमत आधीच त्यानं वधस्तंभावरती मोजलेली आहे आणि तुमच्या पापांची क्षमा केलेली आहे. या जाणीवेतून जेव्हा पश्चातापपूर्वक तुम्ही आपल्या पापांची कबुली त्याच्याकडे देता आणि तारणारा म्हणून त्याचा अंतःकरणामध्ये स्वीकार करता, त्यामुळे अभिवचन मिळतं की प्रभू येशू सोबत तुम्ही सुद्धा स्वर्गात जाल सार्वकालिक जीवनासाठी. योहानाच्या शुभवर्तमानातलं 3:16 योहान 3:16 यामध्ये प्रभू येशूच्या या पृथ्वी तलावरती येणं आणि त्याचं प्रयोजन आणि त्याची जगासाठी असलेली योजना या संदर्भामध्ये एक मोठं महत्वाचं भाष्य आहे. देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. देवानं जगासाठी केलेली ही प्रीती आहे, कुठल्याही विशिष्ट धर्मियांसाठी असलेली नाही. प्रभू येशू परत येणार आहे. तो म्हणाला, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसं सांगितलं असतं. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, यासाठी की जिथं मी आहे तिथं तुम्हीही असावं. योहानाचं शुभवर्तमान 14:2-3 आणि पवित्र शास्त्राच्या शेवटच्या वचनांमध्ये म्हणजे प्रकटीकरणामध्ये 22:20-21 या वचनांमध्ये प्रभू येशून म्हटलंय, होय मी लवकर येतो. प्रेषित योहानानं पुढे म्हटलंय, आमेन, ये प्रभू येशू ये. जर प्रभू येशू आज परत आला तर तुम्ही त्याला भेटायला सज्ज आहात का? प्रभू येशूवर विश्वास ठेवून आणि परमेश्वराकडून क्षमा मिळवून तुम्ही त्याला भेटण्यासाठी तयार आहात का? आणि याची खात्री करण्यासाठी www.gospel316.org ला जरूर भेट द्या. ऑप्शन आणि परमेश्वराकडे क्षमा मिळवून तुम्ही त्याला भेटण्यास तयार आहात याची खात्री करण्यासाठी www.gospel316.org ला जरूर भेट द्या. प्रभू येशू हा अनादि काळापासून सनातन भविष्यकाळापर्यंतचा परमेश्वर आहे. त्याच्या नामाचा उल्लेख ऐकून आश्चर्यचकित आणि आदरयुक्त भयचकित व्हा. प्रभू येशू कोण आहे या प्रश्नाचं हे ऑडिओमधलं उत्तर आणि त्याची PDF आवृत्ती www.jesus316.org. ऑप्शन www.jesus316.org वर उपलब्ध आहे. ऑप्शन प्रभू येशू कोण आहे या प्रश्नाचं हे ऑडिओतलं उत्तर आणि त्याची PDF आवृत्ती www.gospel316.org वर उपलब्ध आहे. दोन्ही वरील वेबसाईटवर 48 भाषांमध्ये ती मोफत उपलब्ध आहे. तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवता आणि तुमचा प्रभू परमेश्वर आणि तारणारा म्हणून त्याचं अनुसरण करता तेव्हा परमेश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देतो.